ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ब्राझीलची इथेनॉल आयात 2019 पासून कमी होणार. USDAच्या परदेशी कृषी सेवेच्या वार्षिक ब्राझील बायोफ्युएल्स अहवालात असा अंदाज आहे की येत्या वर्षात देश कमी प्रमाणात इथेनॉल आयात करेल. ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे की देशात 2019 इथेनॉलची आयात 1.2 अब्ज लिटर एवढी झाली आहे, जी मागील कॅलेंडर वर्षाच्या तुलनेत 495 दशलक्ष लिटर इतकी कमी आहे. अहवालानुसार आयातीमध्ये झालेली घट हा वाढत्या देशांतर्गत उत्पादनाचा परिणाम आहे. इंधन वापरासाठी एकूण इथेनॉल उत्पादन 31.387 अब्ज लिटर इतकं आहे, ज्यात 2018 तुलनेत 3% वाढ आहे. 2019 इंधन इथेनॉलची देशाची मागणी 33.93 लिटर आहे, म्हणजे ही तूट आयातीनं पूर्ण होईल. नुकतंच ब्राझीलकडून टेरिफ रेट कोटा वाढवल्याचं जाहीर करण्यात आलं. यामुळे दरवर्षी US 750 दशलक्ष लिटर इथेनॉल आयातीला परवानगी देऊ शकत नाही. ब्राझीलचे 370 साखर इथेनॉल कारखाने देशाला 43.105 अब्ज लिटरची हायड्रेटेड इथेनॉल उत्पादन क्षमता देतात. तथापि अहवालात स्थानिक परिस्थितीची नोंद केली गेली आहे, जी देशाच्या उद्योगास येथे संपूर्ण इथेनॉल क्षमता तयार करण्यास प्रतिबंधित करते. साखर आणि इथेनॉल उत्पादनात किंवा त्या उलट कापणीपासून कापणीपर्यंत जाण्यासाठी 40-60 प्रमाणात हा उद्योग प्रतिसाद देतो, असं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात देशातील नॅशनल बायोफ्युएल्स पॉलिसी रेनोव्हा बायोचीही माहिती देण्यात आली आहे, जी या वर्षाच्या डिसेंबरमध्ये अंमलात आणली जाण्याची शक्यता आहे. पॉलिस पॅरिस हवामान कराराअंतर्गत देशाच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी वार्षिक कार्बन तीव्रता कमी करण्याचं लक्ष निश्चित करेल. डेबार्बनायझेशन क्रेडिट्स जारी करेल आणि ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या कार्यक्षमतेद्वारे बायोफ्युएल्स प्रमाणित करेल.